इहो आहे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो त अचो प्रोग्राम बुधूं उम्मीद जो सड। साथियों आऊं अवां जी मेज़बान नौशी नमजद अवां जी खिदमत में हाजिर आहियां। मुंहिंजी तरफ़ां अवां सभिनी खे सलाम क़बूल थिए। उम्मीद आहे त अवां सभिनी ख़ुदा ताला जे फज़लो करम सां ठीक हूंदा। त साथियो हिन खां पहिरें त अॼु जो प्रोग्राम शुरू थिए, पहिरें प्रोग्राम जी तफ़सील ॿुधी वठो। प्रोग्राम जो आगाज़ हिकु रुहानी गीत सां कंदासूं ऐं इन्हीअ खां पोइ ॿारनि जे लाइ बाइबल कहाणी पेश कई वेंदी। ऐं साथियो इन्हीअ खां पोइ ख़ुदा ताला जो खादिम यूनस भट्टी बाइबल मुक़दस मां ख़ुदा ताला जो कलाम पेश कंदा ऐं आख़िर में हिकु रुहानी गीत पेश कयो वेंदो। साथियो उमेद आहे त अॼु जे प्रोग्राम जे करे अव्हां सभई ख़ुदा खां बरकत हासिल कंदा। त अचो प्रोग्राम जो आगाज़ हिन रुहानी गीत सां कयूं था।
खाधोई पीतो परीत नथा कन, खाधोई पीतो परीत नथा कन, याद रखो अमी यसु जो सुखन। खाधोई पीतो परीत नथा कन, खाधोई पीतो परीत नथा कन, याद रखो अमी यसु जो सुखन। खाधो ऐं पीतो परीत नथा कनि, याद रखो अमी यसु जो सुखन। खाधो ऐं पीतो पलीत नथा कन, जिस्म जो गुज़र आहे दिल ते नहीं जो असर नाहे मंझा जिस्म जो गुज़र आहे नथो पलीत थिए दिल या मन, नथो पलीत थिए दिल या मन, याद रखो अमी यसु जो सुखन। खाधो ऐं पीतो परीत नथा कन,
प्यारा बारो अवां सभिनी खे खुदा ताला जे नाले में मुंहिंजे तरफ़ खां सलाम। प्यारा ॿारो हाणे वक़्तु आहे त असां बाइबल जी कहाणी ॿुधूं। उमेद आहे त अव्हां खे अॼु जी बाइबल जी कहाणी पसंदि ईंदी। त अचो प्यारा ॿारो अॼु जी बाइबल जी कहाणी ॿुधूं। پیارا بارو اج آؤں تہاں کے بدھائندم تا حضرت نوح علیہ السلام جی کشتی کیے ٹھہی پیارا بارو وقت گزرندو ویو ہن دھرتی تے گھنا ہی مانو ودیا ویجا پر افسوس سا چوڑو تو پوے تو اوے ڈاڑھا ظالم تھی پیا تدے خدا بوڈ موکلی انن کے تباہ کرے چجو جیے جو خدا عرش عظیم کان ہیٹ نہاریو تکھیس ہکڑو نیک شخص نظر آیو جن کے نوح سجو ویندو ہو جیے تا نوح خدا جو دوست ہو سو خدا کھیس انہی بوڈ جے بارے میں بدھائیو جکا ہو موکلن وارو ہو ہن نوح کے حکم دنو تا ہو ہکڑو وڈو بیڑو ٹھائے کھیس اوہو بہ پوری طرح سمجھائیں تا ہو اوہو کیے ٹھائے پیارا بارو ان میں کو شک نہ ہے تا بدکار مانو انہی وڈی بیڑی کے ٹھائیں دو رسے نوح متھا کھلی رہا ہوا چھالا جو انہی بیڑی جے ترن لائے پانی ہی کیے ہو پر پوئے بنوہ خدا جے حکم مطابق بیڑی جی تیاری میں ردھل ہوئے ہن کے خدا جے کلام تے کامل یقین ہو نوح خدا جے بارے میں مانن میں تبلیغ پن کئی ہوئی انہی سزا جے بارے میں بکھین بدھایا ہی جے کا متھن اچنی ہوئی پیارا بارو آخرکار اٹکل 100 سالن کا ودیق عرصے بعد بیڑو ٹھہی تیار تھیو تنے خدا نوح کے چیو تا اے نوح ہو پہنجے اٹھن گھر بھاتن سمیت ہن بیڑی میں اچھی چڑھے خدا پہنجے ارادے موجب جانورن پکھن ایں چرندڑ پھرندڑ ساہوارن کے بہ بیڑی میں داخل تھن لائے چیو انہی لائے تا ہر قسم جے جانورن ماں کچھ جیئرا رہی سکن جدیں اوہے سب بیڑی اندر سلامتی سا چڑھی ویا تدے خدا بیڑی جو دروازو بند کیو پیارا بارو 7 دن کا پوئے برسات پون شروع تھی اوہا 40 دن 40 راتن تائیں لگاتار وسندی رہی برسات ایئے ہی پئی جن آسمان جو وڈیوں دریوں کھلی پیوں ہوجن سو پانی پوری دھرتی کے ایڈو تا بوڑے چھجو جو زمین تے کو بس اکل ٹکر نہ رہو نہ وری کو سہوارو ای باقی بچو دھرتی کھاں گھنو متھے اوہو بیڑو نو ای سندن خاندان سمیت ترندو رہو پیارا بارو گھنن ہی ڈیہن کھاں پوئے پانی لہن شروع تھیو اوہو بیڑو آرارت جبلن جے کتار ماں ہک جبل تے اچی بیٹھو پیارا بارو ہکڑے ڈیہن نو بیڑی جو روشن دان کھولیو انہی ماں ہکڑی کبوتری کڈی چڈیائی پر اوہا کبوتری جلدی موٹی آئی چھو تا ہن کے باہر ترسن لائے کا بسکل جا نہ ملی ایک ہفتے کا پوئے نوہ وری کبوتر کے باہر کڈیو ان دفعے اوہا موٹی آئی تا سندس پٹھے تے ہکڑو تازو چھل پن پیل ہو نوہ سمجھو تا ہانے پانی ضرور ورن کھاں ہیٹھ تائیں لتھو ہندو تہن بعد بے دفعہ ہن وری کبوتری کے باہر کڈیو اوہا واپس موٹی نہ آئی چھو پیارا بارو تدے نوح جانو تا زمین ہانے وری خشک تھی ویا ہے پوئے خدا نوح سندن خاندان کے پیڑی کھا باہر نکرن لائے چیو پیارا بارو سندن حیاتیوں بچی ونن جے کرے نوح خدا جو ایڈو تا شکر گزار تھیو جو ہن اتے خدا جی عبادت لائے ہکڑی قربان گاہ جوڑی ان وقت خدا آسمان میں ایک خوبصورت انڈلٹ ٹھاہی نوح کے چیائی تا ہوا انڈلٹ سندس انہی عہد جے ایک نشانی آہے تا زمین کے وری بوڈ سا کدھے بتباہ نہ کیو ویندو پیارا بارو امید آہے تا بائبل جی کہانی تاں کے ہی پسند آئی ہوندی
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن اوے ان پریشان کن دنیا میں خوشی اے سکون جا طلبگار آہن اے خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی اے ڈبلیو آر تے اسیں تمہاں کے خدا جو کلام سکھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو انچارج پروگرام امید جو سڈ پوسٹ باکس نمبر 32 لاہور پاکستان سامعین تمہاں اساں جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا اساں جی ویب سائٹ آہے www.awr.org
سائمین آؤں یونس بھٹی اماں جو پانجو خادم اج وری اماں جی خدمت میں پروگرام امید جی سڈ میں हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनी खे सलाम क़बूल थिए ऐं आऊं अव्हां जे साम्हूं अॼु वरी ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस खणी आयो आहियां। साइमीन, जीअं त अव्हां खे ख़बर आहे त कलाम मुक़दस खे सिखनि पढ़नि ऐं ॿुधनि सां असांजे ईमान में वधारो थिए थो। त साइमीन, अॼु बि असां पंहिंजे ईमान खे मज़बूत ठाहिण लाइ, पंहिंजे ईमान खे वधाइण लाइ कलाम मुक़दस खे सिखण जी कोशिश कंदासूं। अॼु असां कलाम मुक़दस मां इहो ॻाल्हि सिखण जी कोशिश कंदासूं कि इंसान जेको आहे ख़ुदा ताला जी हिकड़ी मख़लूक आहे, जंहिंखे ख़ुदा ताला पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे। इन ॻाल्हि खे सिखण लाइ असां इन ॻाल्हि खे सिखण लाइ जेकॾहिं असां कलाम मुक़दस जी हिकड़ी किताब ज़बूर 100 ऐं उन जी 3 आयत जो मुतालआ कयूं त हुते असांखे ख़बर पवे थी कि ख़ुदा ताला चयो आहे, ख़ुदा ताला जे बंदा फ़रमायो आहे कि ख़ुदा ख़ुदा आहे, उन ई असांखे इंसान खे ठाहियो आहे ऐं असां सभई उन जा आहियूं। साइमीन, जेकॾहिं ख़ुदा ताला असांखे ठाहियो आहे ऐं असां ख़ुदा ताला जा माण्हू आहियूं ऐं ख़ुदा ताला जा आहियूं त पोइ असांखे पंहिंजी ज़िंदगी हर वक़्तु हर टाइम ख़ुदा ताला जे हज़ूर ख़ुदा ताला जी कुर्बत में गुज़ारणु घुर्जे। पर जेकॾहिं असां शुरूआती जॾहिं ख़ुदा ताला इंसान खे ठाहियो हो उन खे गौर कयूं ऐं उन ते नज़र कयूं त असांखे ख़बर पवे थी कि ख़ुदा ताला बाग़े अदन में हज़रत आदम खे ठाहियो हो। ख़ुदा ताला हिकिड़ो सुहिणो बाग़ अदन ठाहियो हो ऐं उन में इंसान खे रखियई ऐं उन जो नालो आदम रखियई ऐं उन खां ख़ुदा ताला रोज़ाना शाम जे पहर अची घुमंदो हो बाग में, ॻाल्हियूं कंदो हो इंसान जी ऐं ख़ुदा ताला जी रोज़ाना मुलाक़ात थींदी हुई। ख़ुदा ताला इंसान खे ॾिसंदे चयईं कि हिन जो अकेलो रहनि सुठो कोन्हे ऐं हुन आदम जी पसली मां हिकड़ी नारी ठाही जेका आदम सां गॾु रहंदी हुई ऐं ख़ुदा ताला ॾाढो ख़ुशि थियो कि हाणे आदम जे लाइ आदम जी तनहाई जे लाइ हिकड़ो हुन जो साथी बि अची वियो आहे, हाणे आदम ख़ुशि हूंदो। साइमीन, ख़ुदा ताला हमेशा इंसान जी ख़ुशी जे लाइ सोचियो आहे। बाग़े अदन में जेकॾहिं असां ॾिसूं कि ख़ुदा ताला पहिरें इंसान हज़रत आदम खे जॾहिं ॾिठाई कि हू अकेलो आहे, हू अफ़सुर्दा आहे, त हुन जी ख़ुशीअ जे लाइ हुन जे लाइ हिकड़ी नारी ठाही, हुन जो हिकड़ो जीवन साथी ठाहियईं। माना ख़ुदा ताला इंसान जी ख़ुशीअ जे लाइ सोचियईं, पर ख़ुदा ताला इंसान खे हिकड़ो हुकम बि ॾिनई ऐं चयई के सॼे बाग जो जेको फल तोखे वणे तू खाई, पर हिन विच वारे दरख़्त जो फल न खाइजांइ, न त तूं मरी वेंदे। साइमीन, ख़ुदा ताला इंसान खे पंहिंजे पान वांगर ठाहियई, उन खे अकल ॾिनई, उन खे सोच ॾिनई ऐं उन खे अख़्तियार बि ॾिनई। आदम खे चयई के ही सभु जानवर जेका आहिनि इन्हनि जा नाला रख। बाग़े अदन में फिरंदे हर जानवर जो नालो बुज़ुर्ग आदम रखियई ऐं उन खे ख़ुदा मञियई। त साइमीन, असांखे ख़बर पई, असांखे ख़बर पइजी वई आहे कि ख़ुदा ताला इंसान खे अख़्तियार बि ॾिनई, पंहिंजे पान वांगर ठाहियई, पंहिंजे पान वांगर अकल दनाई ॾिनई ऐं ख़ुदा ताला सोचनि समझनि जी कुवत ॾिनी आहे इंसान खे, फ़ैसिलो करण जी कुवत ॾिनी आहे इंसान खे ऐं हिकड़ो नंढड़ो हुकम ॾिनई त हिन बाग़े अदन जे विच में जेको दरख़्त आहे, बाग़े अदन जे विच में जेको वन आहे, हुन वन जो जेको मेवो आहे हू न खाइजांइ, न त तूं मरी वेंदे। पर साइमीन, जेकॾहिं असां ॾिसूं त ख़ुदा ताला पंहिंजी सोच मुताबिक़ तमामु सुठो कमु कयई, आदम जी तनहाई जो बंदोबस्त कयईं, पर इंसान जेको आहे हू अबलीस जे चंगल में फासी पियो। अबलीस जेको आहे उहो ख़ुदा ताला जे हिन मनसूबे जे ख़िलाफ़ हो कि हू इंसान ठाहे ऐं उन खे अकलो दनाई बख़्शे ऐं उन खां एतिरो प्यार करे थो। हुन इबलीस जेको आहे हुन चयई के इंसान खे आऊं ही फल खाराए थो छॾियां। ख़ुदा ताला जे हिन मनसूबे खे आऊं फेल थो कयां, ख़तम कराए छॾियां थो। हुन अबलीस जेको आहे हिकु नांग जे रूप में हुन वन जे पासे में बीठो हो। हिकड़े ॾींहुं बीबी हवा यानी के अमा हवा जेको बाग़े अदन में हज़रत आदम जो साथी हो, उन खे चयई, ऐं हवा तू ख़ुशि आई? हुन चयो, हा आऊं ख़ुशि आहियां, घुमां फिरां पई, आऊं ॾाढी ख़ुशि आहियां। चयई, पोइ ही वन ॾिसे पई? हुन चयो, हा इन जो मेवो ॾिसई? चयो, हा ॾिठई। पोइ चयई के हिन जो मेवो केतिरो सोनो आहे? हुन चयो, हा सोनो आहे, दिलि खे भाईंदड़ आहे। त अबलीस नांग जे रूप में चयई के तू इन खे छो नथी खाए? चयई के ख़ुदा ताला मना कयो आहे, ख़ुदा ताला चयो आहे के जेकॾहिं तव्हां ही फल खाईंदा त तव्हां मरजी वेंदा। अबलीस चयई, न बाबा, वाकई ख़ुदा ताला ईअं चयो आहे? अमा हवा चयई, बीबी हवा चयई, हा ईअं ई चयो आहे। त पोइ अबलीस चयई, ईअं न आहे, हिन फल खे खाइण सां अव्हां जी अखियूं खुली पवंदियूं, अव्हां खे समझ अची वेंदी, अव्हां जी ॾिसण जी कुवत बहाल थी पवंदी, ऐं अव्हां हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थी पवंदा। बीबी हवा उहो फल, उहो मेवो वन खां लाथो, ऐं अधु पान बखाधो, ऐं अधु आदम जे लाइ रखियई। जॾहिं आदम घुमे फिरे वापसि मोटियो त आदम खे ॾिनई, आदम बि उहो फल खाधम। जॾहिं उन्हनि इहो फल खाधो त उन्हनि जी अखियूं खुलियूं पयूं, ऐं उन्हनि ॾिठो त उहा उघाड़ा आहिनि, उहा नंगा आहिनि। ओॾी महिल ई शाम जो टाइम थी वियो, ही ॾाढा परेशान हुआ, ऐं ओचितो ख़ुदा ताला बाग़े अदन में अची पियो, ऐं ख़ुदा ताला पकारियई, आदम आदम। पर आदम ऐं हवा लुकी वेठा हुआ, ख़ुदा ताला जे साम्हूं अचनि सां घबराइनि पिया, मुंझनि पिया। ख़ुदा ताला उन्हनि खे पुकारियई, आदम आदम। पोइ आदम जवाब ॾिनई, ऐं ख़ुदा ताला, हिन वननि जे पुठियां आहियां, ऐं नंगो आहियां, इन जे करे ऐं उगाड़ो आहियां, इन जे करे ऐं अव्हां जे साम्हूं कोन अची सघां थो। ख़ुदा ताला चयई के छा तोखे कंहिं ॿुधायो आहे के तूं अगाड़ो आहीं? आदम चयई के आऊं पान ॾिठो आहे। त पोइ ख़ुदा ताला चयई के तूं हू फल त कोन खाधो आहे? इन जे जवाब में आदम चयई, इहो जेको तूं मूंखे जीवन साथी ॾिनो आहे, हिन मूंखे खारायो आहे, आऊं खाधो आहे। पोइ ख़ुदा ताला कावड़जी पियो, ऐं ख़ुदा ताला हिन गुनाह जे बदिले में आदम ऐं हवा खे बाग़े अदन मां कढे छॾियो आहे। त साइमीन, असल मक़सद इहो आहे, असल ॻाल्हि इहो आहे, ख़ुदा ताला इंसान खे ठाहियो आहे, इंसान खे अशरफ़ुल मख़लूकात जो रुतबो ॾिनो आहे, इंसान खे इहो रुतबो बि ॾिनो आहे कि हू हिन काइनात में ॿियनि शयुनि ते, ॿियनि जानदारनि ते हुकूमत करनि, उन्हनि जा नाला रखनि, उहा सभु इन जे ताबा हूंदा। पर अकलो दनाई ॾिनी, सोचन समझनि जी कुवत ॾिनी, फैसले करण जो अख़्तियार ॾिना। पर इंसान जेको आहे ख़ुदा ताला जे इन प्यार जो फ़ाइदो कोन खणे सघियो, ऐं हुन ख़ुदा ताला जे चवनि मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारी, ऐं उहो फल खाए छॾियो जंहिं जे बारे में ख़ुदा ताला मना कयो हो, माना ख़ुदा ताला जी नाफ़रमानी करे छॾी। ऐं ख़ुदा ताला साफ़ चयो आहे के गनाह जी मज़दूरी मौत आहे, ख़ुदा ताला कॾहिं बि गुनाह खे नथो ॾिसी सघे। इन लाइ ख़ुदा ताला पंहिंजी कुर्बत इंसान खां हटाए छॾी, ऐं इंसान खे बाग़े अदन सां ॿाहिरि कढे छॾियई, ऐं उहो प्यार, उहो मोहबत, ऐं उहो टाइम जेको ख़ुदा ताला इंसान सां गॾु गुज़ारंदो हो उहा ख़तम करे छॾियई। साइमीन, ख़ुदा ताला जेको आहे हुन हिन मनसूबे खे इंसान खे ठाहियईं, पर हिन हिकड़े गुनाह जे करे, हिन हिकड़े नाफ़रमानीअ जे करे ख़ुदा ताला जो इहो मनसूबो बिगड़जी पियो। ख़ुदा ताला इहो फोटो जेकी हिकड़ी पिक्चर ठाही हुई, हिकड़ी तस्वीर ठाही हुई, हिकड़ो खाको ठाहियो हो हिन सॼे मनसूबे जो, उहो सभु बिगड़जी वियो, उन जी सूरत बिगड़जी पई। हाणे साइमीन, ख़ुदा ताला जो वरी मनसूबो आहे, ख़ुदा ताला जी वरी ख़्वाहिश आहे कि आऊं इन्हे पिक्चर खे, इन्हे मनसूबे खे, इन्हे शबीअ खे वरी बहाल कयां। माना इंसान ऐं ख़ुदा जे राब्ते खे वरी ख़ुदा बहाल करण चाहे थो, ऐं बाग़ अदन में ई ख़ुदा ताला इन्हे जो ऐलान बि करे छॾियईं। जेकॾहिं असां पैदाइश जी किताब उन जे ॿिए ऐं टे बाब में, त हुते असांखे ख़बर पवे थी कि ख़ुदा ताला अबलीस खे चयई कि आऊं ऐं त आऊं तुंहिंजे ऐं औरत जी नसल जे विच में दुश्मनी पाईंदसि, विझे छॾंदसि, ऐं औरत जी नसल मां तुंहिंजो सर कुचले छॾंदो, तोखे तबाह करे छॾंदो। साइमीन, इहो ख़ुदा ताला ईंदड़ जेको मनसूबो हो उहो ज़ाहिर करे छॾियो। माना ख़ुदा ताला इंसान खे बचाइण लाइ वरी मनसूबो ठाहे छॾियो, वरी ख़ुदा ताला इंसान खे पंहिंजी कुर्बत ॾियण जो ऐलान करे छॾियो, ऐं इन मनसूबे खे पूरो थियण में अञा टाइम हो। 400 सालनि ताईं ख़ुदा ताला पंहिंजे मुख़्तलिफ़ नबियनि वसीले, मुख़्तलिफ़ महननि वसीले इहा पेशन गोई कराईंदो रहियो कि आऊं पंहिंजो पुटु हिन दुनिया में उमानंदसि, ऐं हू इंसान जे गुनाहनि जी ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾींदो ऐं सलीब ते चढ़ंदो ऐं टे ॾींहं मुर्दनि मां जी उथंदो। साइमीन, भल आख़िर उहो वक़्तु बि अची वियो, इहा पेशन गोई बि ख़ुदा ताला जी पूरी थी वई, ऐं असांजो प्यारो, असांजो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह हिन दुनिया में कदम रखियईं, ऐं हुन दुनिया में हुन ईंदे माली पंहिंजा निशान छॾे ॾिनई। ख़ुदा ताला मजूसियुनि खे बि ॾेखारियई कि यहूदियुनि जो बादशाह आयो आहे, अची वियो आहे, निजात ॾींदो, जेको हिन काइनात में सॼी दुनिया खे निजात ॾींदो। पर इंसाननि, महननि, ख़ुदा ताला जे पुट खे बि न छॾियईं, ऐं उन ते बि न एतबार कयईं, ऐं उन जी तालीम खे बि न सम्झियई, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे बि न सम्झियईं, जंहिंजे करे बल आख़िर ख़ुदा ताला असांजे निजात ॾींदड़ यसू अल मसीह हिन दुनिया में असांजे ॾोहनि जे करे, असांजे गुनाहनि जे करे पंहिंजी जान खे क़ुर्बान करे छॾियईं, असांजे गुनाहनि जे बदिले दुख खणियईं, तकलीफ़ूं बर्दाश्त कयईं, पोइ बल आख़िर सूली यानी सलीब ते चढ़ी पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई छॾियईं। साइमीन, हाणे यसू अल मसीह टे ॾींहं मुर्दनि मां जी उठियो ऐं आसमान ते हली वियो। हाणे जेको बि ईमान आनंदो, यसू अल मसीह ते ईमान आनंदो, त उहो वरी हमेशह जी ज़िंदगी जो हक़दार थींदो, ऐं जेको हमेशह जी ज़िंदगी जो हक़दार थींदो, ख़ुदा ताला उन खे पंहिंजे रूह जो तोहफ़ो ॾींदो, रूहल कुदस जो तोहफ़ो ॾींदो, ऐं हुन रूहल कुदस जे वसीले सां ख़ुदा ताला जी कुर्बत मां असां ॾींहुं गुज़ारंदा आहियूं, असां रोज़ाना ख़ुदा ताला सां मुलाक़ात कंदा आहियूं, दुआ जे वसीले सां, ख़ुदा ताला जे पाक रूह जे वसीले सां ख़ुदा ताला असांखे असां सां ॻाल्हाईंदो आहे, असांखे पंहिंजी सोच, पंहिंजो अरादो ॿुधाईंदो आहे, ऐं असांखे वरी ख़ुदा ताला जी कुर्बत मिलंदी आहे। पर इहा सभु कुझु ख़ुदावंद यसू अल मसीह जे जीअन ते ईमान आनन जे वसीले सां थींदो आहे, ऐं साइमीन, वरी ख़ुदा ताला सां उहो प्यार, उहो कुर्बत जेको बाग़े अदन में हो, बहाल थी वेंदो आहे। पर इहे बहाल करण जे लाइ असांजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे। त साइमीन, अॼु बि असां वटि टाइम आहे कि असां ख़ुदा ताला जी कुर्बत मां वक़्तु गुज़ारण चाहियूं था, या अबलीस जी कुर्बत मां वक़्तु गुज़ारण चाहियूं था। जेकॾहिं असां अबलीस जी कुर्बत में वक़्तु गुज़ारंदासूं, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारंदासूं, त पर रोज़े आख़िरत असांजे लाइ हमेशह जी बाह आहे, दोज़ख आहे। पर जेकॾहिं असां ख़ुदा यसू अल मसीह जे ईमान आने ख़ुदा ताला जी कुर्बत में ख़ुदा ताला जे मर्ज़ी मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासूं त पोइ रोज़े आख़िरत असां हमेशह जी ज़िंदगी जा हक़दार थींदासूं, वरी असांखे जन्नत नसीब थींदी। त साइमीन अॼु असां वक़्तु आहे की असां पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पंहिंजी सोच खां अॼु बि कयूं। ओॾी महिल बि ख़ुदा ताला बाग़े अदन में बुज़ुर्ग आदम खे फ़ैसिलो करण जो इख़्तियार ॾिनो हो, पर अॼु बि फ़ैसिलो करण जो इख़्तियार असां वटि आहे। अॼु बि असांजे खे इहा ॻाल्हि सोचण जी ज़रूरत आहे कि फ़ैसिलो सोचे समुझे कयूं। त साइमीन अचो अॼु असां हुन वक़्त जे फ़ैसिले खे ॾिसंदे हुए अॼु असां पंहिंजो फ़ैसिलो दुरुस्त कयूं ऐं ख़ुदा ताला जे कुर्बत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। ख़ुदा ताला जे कलाम मुक़दस जे वसीले सां ख़ुदा ताला पंहिंजी अलाही बरक़ात सां असां सभिनी खे मालो माल करे। आमीन। अचो दुआ करूं। कुदूस कुदूस महिरबान ज़िंदगट, कुदूस कुदूस रबुल आलमीन, तू जेको आसमान ऐं ज़मीन जो ख़ालिक़ु मालिक आहीं, तोखां अर्ज़ु थो कयां कि जेका बि मुंहिंजी आवाज़ ॿुधे रहिया आहिनि, तू अॼु जे कलाम जे वसीले सां इन्हनि जी ज़िंदगीअ खे तब्दील करे छॾ, इन्हनि खे पंहिंजी रुहानी नेमतनि सां मालामाल करे छॾ। ऐं जेकॾहिं इन्हनि जी ख़ानदाननि में इन्हनि में को बीमार आहे, को परेशान आहे, को मुसीबत में आहे, त उन जी पंहिंजी कुदरत जे वसीले सां उहा मुसीबत परेशानी बीमारी दूर करे छॾ। इहा सभु कुझु आउं घुरां थो तुंहिंजे बाबरकत नाले मां। आमीन।
एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफ़ा प्रोग्राम उमेद जो सॾु पेश कयो वियो। उमेद आहे त अव्हां सभिनी खे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। साथियो, असीं चाहियूं था त अव्हां पंहिंजे ख़तनि जे ज़रिए हिन प्रोग्राम खे बहितर ठाहिण लाइ पंहिंजे क़ीमती राय सां असांखे आगाह कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि हिन प्रोग्राम जे बारे में ॿुधायो। ख़त लिखण लाइ असांजो पतो इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साथियो, अव्हां इहो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org। साथियो, सुभाणे वरी साॻे टाइम साॻी फ्रीक्वेंसी ते मिलंदासूं। हाणे पंहिंजी मेज़बान नौशीन अमजद खे इजाज़त ॾिजो। ख़ुदा ताला निगहबान।